श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। बावीसावी ओवी घेऊन झाली। चांगदेव पासष्टीच्या बावीसाव्या ओवीमध्ये अविद्येच्या योगाने जे दृश्य दिसते त्यामुळेच पाहणे होते असा बोध करवून दिलेला होता। दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा, या दोही माजिला अंतरा दृष्टी पंगू होय। अविद्येच्या योगाने जे दृश्य दिसते त्यामुळेच पाहणे होते। पारमार्थिक दृष्टीने दृष्ट आणि दृश्य यातील भेद पाहू गेल्यास विचार किंवा ज्ञान किंवा बुद्धी ही पंगू होते, म्हणजेच नष्ट होते। जे दृश्य आणि दृष्ट यातील अंतर जर दृष्टी बघायला गेली तर दृष्टीच हरवते, दृष्टीच पंगू होते, हेल्पलेस होते दृष्टी, म्हणून त्याला काही अर्थ नाही आहे। दृष्टा हा आपल्या ठिकाणीच असतो आणि दृष्टाच शेवटी परमात्म्यामध्ये विलीन होतो। याच्या आधीच्या ओवीमध्ये त्रिपुटी व्यर्थ आहे असं सुद्धा सांगितलं होतं, त्या त्रिपुटीला काही अर्थ नाही। तर ती त्रिपुटी त्या परमात्म्याच्या स्वरूपात किंवा आपल्या स्वस्वरूपामध्ये बुडून जाते, अशा प्रकारचं विवरण विश्लेषण आणि त्याच्यावरचं निरूपण काल आपण ऐकलं। आज 23व्या ओवीला आपण आरंभ करतोय। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय। तेविसावी घेऊया ओवी। दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्य विण काही दृष्टत्व असे। ज्यावेळी दृश्यच नसते तेव्हा दृष्टी नावाचा कोणता पदार्थ राहील का? आणि दृश्यच नसेल तर पाहण्याची क्रियाही होणार नाही, आणि दृष्टत्व नावाचा कोणता पदार्थ राहील का? दृश्य जेधवा नाही, जर दृश्यच दृष्ट्यामध्ये विलीन होऊन गेलं आणि ज्या प्रोसेसद्वारे ते दृश्य दिसत होतं ती प्रोसेस दर्शनाची ती सुद्धा दृश्यामध्येच विलीन झाली, तर दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनही असे काही, मग तो दृष्टा दृष्टी घेऊन काय करणार? आणि दृश्ये विण काही दृष्टत्व असे। मग दृष्टा आणि दृश्य हे दोन्ही एकत्र झालं तर मग दृश्य जर असं उरलं नाही तर मग दृष्टत्व कुठून उरणार? दृश्य आहे म्हणून दृष्ट आहे, आणि दृष्टा दृश्य हे दोन्ही आहे म्हणून दर्शन आहे, नाही का? दोघांना पाहण्याची प्रोसेस, कनेक्ट करण्याची प्रोसेस, ते दर्शन आहे। वास्तविक दृश्य दृष्टा दर्शन हे तिघे नाहीच, ही त्रिपुटी नाहीच। दृष्टा हाच शेवटी दृश्य बनतो आणि दृश्य हेच शेवटी दृष्टा बनते, म्हणजे दृष्टा दृश्य आले की दर्शनही येते। आणि दृष्टा दृश्य दर्शन तो परमात्माच आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या म्हणतात, किंबहुना तुआ देवी विश्व विस्तारिले आहे अवघे, तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते। 9वा अध्याय राज विद्या राजगुह्य योग, त्या राजगुह्य योगाबद्दल माऊली बोलताना म्हणते, किंबहुना तुआ देवे विश्व विस्तारिले आहे अवघे आणि तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते। चांगदेवाला सांगत आहे माऊली, तूच आत्मा आहेस, हे दिसणारे संसाराचे चित्रही तूच आहेस. म्हणजे सगळं दृश्य या संसाराचा विस्तार जो दिसतो तो विस्तार सुद्धा चांगदेवा तूच आहेस आणि त्यातील दर्शनही तूच आहे. आणि ज्या प्रोसेसद्वारे हे सगळं विश्व परमात्मामय दिसते किंवा तू आत्मा आहे परमात्माचा अंश आहे म्हणून तुझ्यासारखं सगळं जे विश्व आहे तत्सम तुझ्यासारखं दिसते, तर ज्या प्रोसेसद्वारे हे दिसते ती दर्शनाची क्रियासुद्धा तूच आहे. मग चांगदेवा अडचण तरी कुठली वे. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची ओतले की कैसे कर्म तया आड आले जे मीची नाही म्हणती. नव्या अध्यायामध्ये आणखीन ती सुंदर ओवी आली होती. हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची ओतले की कैसे कर्म तयाड आले जे मीची नाही म्हणती. असे देह तादात्म्यावर असणारे लोक, नास्तिक वृत्तीचे लोक, ज्यांना प्रत्येक गोष्टीचं प्रूफ पाहिजे असते, प्रूफ. देव आहे दाखवा, परमात्मा आहे दाखवा, जर नाही तर मग सगळं नास्तिकता आहे. तर म्हणून असे जे लोक ते कोणत्या प्रकारे मान्य करतील की मी आहे, कसे त्यांचे कर्म आड येतात. ते म्हणतात की या जगामध्ये ईश्वरच नाही, मौज मस्ती करो, मस्तीच राहो. सावन के अंधे को सब हरा ही हरा नजर आता है असं म्हणतात हिंदीमध्ये. सगळी मौज मस्ती, दुसरं काहीच नाही. कैसे कर्म तया आड आले ते मीची नाही म्हणती. आणि त्यांना हे माहीत नसते की हे आत बाहेर म्या कोंदले, अंतर्बाह्य मीच मी आहे. अंतर राम बाहर राम, जित देखो उत राम ही राम. गुरुकृपा अंजन पायो मोरे बाही, राम बिना कछु जानत नाही. एकनाथ महाराजांचा हा एक सुंदर हिंदीमध्ये अभंग आहे बरं का. गुरुकृपा अंजन पायो मोरे भाई, गुरुकृपेचं अंजन माझ्या डोळ्यात लागलं मित्रांनो. राम बिना कछु जानत नाही, तेव्हापासून रामाशिवाय मला काहीच कळत नाही. अंदर राम बाहर राम, जहां देखो वहां राम ही राम. तर हे आत बाहेर मिया कोंदले, किंवा ती सुंदर ओवी, सुवर्णाचे मणी केले जे सोनियाची सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभाई अभ्यंतरी. तर हे आत बाहेर म्या कोंदले जगल निखिल माझेची ओतले, संपूर्ण जग सर्वस्वी मीच झालो आहे तरी या नास्तिकांना हे कळत नाही. आणि ते म्हणतात की देव आहे याचं प्रूफ द्या. पुढे माहुली सांगतात, जे हे विश्व होनी असे परी विश्व पण नासिलेनी ननासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ जैसा. जे हे विश्व होनी असे परी विश्व पण नासिलेनी ननासे. आता विश्व जरी होऊन आहे परमात्मा, तरी विश्व सुद्धा नाशिवंत आहे बरं का. आता इथे परत परत माऊली सांगत आहे चांगदेवाला की तू आत्मा आहेस, हे सगळे जीव सृष्टी तुला दिसते ती सगळी तूच आहेस, तूच परमात्मा आहेस, तूच वटेश्वर आहेस, तूच शंकर आहेस, तूच तुझा गुरु देखील आहेस, हे सगळं सांगत आहे. पण जे हे विश्व होऊनी असे परी विश्व पण नासिलेनी ननासे, हे विश्व होऊन तर आहे पण विश्व हे नश्वर आहे, पण तो परमात्मा तरी सुद्धा नश्वर नाही, तरी सुद्धा तो शाश्वत आहे. आणि माऊलीने जो ऐश्वर योग म्हणून म्हटलेला आहे ते म्हणतात की या सर्व जीवसृष्टीमध्ये सर्व जीवांमध्ये मी आहे पण ते माझ्यांमध्ये नाही बरं का. आता हे कसं होत असेल तुम्ही आपापल्या बुद्धीला विचारा, तुमच्या अंतकरणामध्ये जाऊन शोधा या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो. परमात्मा म्हणतो की मी सर्व जगात सर्व चराचरामध्ये पूर्णपणे ठासून ठासून भरलेला आहे, या जगामध्ये ह्या विश्वामध्ये मीच आहे, सर्व जीवांमध्ये मीच व्याप्त आहे, पण ते माझ्यामध्ये नाहीत। म्हणजे हे विश्व जे दिसते ते परमात्म्याच्या ऐश्वर्याने निर्माण झालेलं आहे, पण ते असून सुद्धा त्याच्याशी परमात्म्याला काही घेणं देणं नाही आहे। आपण परमात्म्याचे अंश आहोत जरूर, पण त्याच्या खिजगणतीत आपण कुठेच नाही, काही संबंध नाही। युद्ध होतात, इतके लोक मरतात, विमान कोसळतं, जहाज बुडतं, हजारो लोक मरतात, भूकंप येतो, लाखो कोटी लोक मरतात, हे परमात्मा करत नाही, परमात्मा करवीतही नाही। मग हे होते कसं? त्याचं कारणच हे की आपण ही जीवसृष्टी याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ते चैतन्य ठासून भरलेलं आहे, आणि आनंदरूप होण्यासाठी परमात्म्याने हे सगुण रूप धारण केलेले आहे सगळे। पण असं असताना सुद्धा आत्मा म्हणून तो निराळा आहे, जीव गुंतलेला आहे, पण आत्मा तो अबद्ध आहे, आणि म्हणून त्याच्या खिजगणतीत कोणीच नाही आहे। ही सगळी जीवसृष्टी जरी परमात्मामय आहे, तरी ही सृष्टी नाशवंत आहे, ती नश्वर आहे, ती शाश्वत नाही आहे। जे हे विश्व होऊनी असे, परी विश्व पण नासलेनी न नासे। ते जे चैतन्य आहे, ते विश्व पण नासलं जरी, नष्ट जरी झालं, तरी ते नष्ट होत नाही। अक्षरे पुसल्यान पुसे अर्थू जैसा, एका पाटीवर जी अक्षरं आपण लिहिली असली किंवा फळ्यावर खडूनी जे वाक्य लिहिलं असेल, ते वाक्य जर पुसून टाकलं तर मग त्याचा अर्थ पुसला जातो का? तसा अर्थ पुसला जात नाही। आता फळ्यावर लिहिलं असेल, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मैसी गुरुवे नमः, ही अक्षरं त्या डस्टरनी पुसले जाऊ शकतात, पण त्याचा अर्थ पुसला जाऊ शकतो का? तो कधीच पुसला जातो। तो अर्थ शाश्वत आहे। ओम भूर्भुवस्व तस्य पितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात, हा गायत्री मंत्र आणि त्याचा अर्थ। गायत्री मंत्र तुम्ही लिहा, पुसा, पेन्सिलने लिहा, खोड रबरनी पुसा, खडूनी लिहा, डस्टरनी पुसा, ते तुम्ही पुसू शकता, मिटवू शकता, पण त्याचा अर्थ मिटतो का? अजिबात नाही। त्याप्रमाणे ही जीव चैतन्य ज्याच्यामध्ये परमात्मा आहे, सृष्टी निर्माण झाली, सृष्टी ही खोडल्या जाऊ शकते, पण त्यातलं चैतन्य मात्र हे खोडल्या जात नाही, ते शाश्वत असते। या जगाचं स्वरूप कसं आहे? फार सुंदर ओवी त्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेली होती। उपजेते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ही ओवी आली। हा सांख्ययुगाचा सिद्धांत जेव्हा सांगण्यात आला की आत्मा निर्माण करता येत नाही आणि त्याचा त्याला विनाशही करता येत नाही, कुठल्याच प्रकारच्या शस्त्राने त्याचा नाश होत नाही। नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता। त्याचं एक्सप्लेनेशन करताना मौली म्हणतात, उपजे ते नाशे, ज्यांनी जन्म घेतला आहे त्याचा विनाश निश्चित आहे, विनाश म्हणण्यापेक्षा त्याचा नाश निश्चित आहे। कारण या जगामध्ये कोणतंच शरीर शाश्वत नाही, खुद्द परमात्म्याचं। परमात्मा जेव्हा अवतरित होतात अवतार घेऊन, ते रामाचा अवतार असो, कृष्णाचा अवतार असो, नरसिंहाचा अवतार असो, किंवा कोणताही अवतार असो, बुद्धाचा अवतार असो, ज्यांनी शरीर धारण केलं आहे त्याला मृत्यू आहेच आहे। उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, आणि जो मरतो त्याला परत जन्म घ्यावा लागतो। जर तो मुक्त झाला नसेल, जर त्याला मोक्ष प्राप्त झाला नसेल, त्या चारही मुक्तीपैकी चौथी मुक्ती त्याला मिळाली नसेल, जर त्याला ती मुक्ती मिळाली नाही, तो मुक्त नसेल, तर त्याला परत जन्म घेणे आहेच. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र त्या काळात, माऊली ज्ञानेश्वरांच्या काळात क्लॉक्स आलेल्या होत्या, पॅन्डुलमवाल्या मोठ्या मोठे मोठी घड्याळं आलेली होती. अजूनही युरोपमध्ये 1200-1100 या काळामध्ये, सन 21 अनेक बिल्डिंगवर लागलेली घड्याळं दिसतात. तर ते घटिका यंत्र, त्यावेळी त्याला म्हणायचे घटिका यंत्र. त्याचं पॅन्डुलम उजवीकडे गेलं की मग त्याला डावीकडे जाणे आहेच, डावीकडे गेलं की मग त्याला उजवीकडे जाणे आहेच आहे. तर तसं मेले की जन्मले, जन्मले की मेले. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तर याच्यामध्ये जे उपजते आणि नाशते, त्याचा नाश होतो, म्हणजे हे सगळी सृष्टी, हे सगळं सृष्टीमध्ये होत आहे, तर ही सगळी सृष्टी नाशिवंत आहे. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनही असे काही, आणि दृश्य वीण काही दृष्टत्व असे, अशी ही ओवी आहे 23वी. म्हणून हे जे विश्व आहे हे पूर्णपणे नश्वर आहे. या विश्वामध्ये चैतन्य पूर्ण भरलेलं आहे, परमात्माच ठाई ठाई आहे. चांगदेवा तूही परमात्माच आहे, जे तुला अवतीभोवती दिसतात ते सगळे परमात्म्याचे अंश आहे, किंवा तेही परमात्माच आहे. त्यांना पाहण्याची क्रिया ती सुद्धा परमात्माच आहे, आणि ह्या सगळ्या दृष्ट्यामध्ये विलीन झाल्यानंतर, तो दृष्टा परमात्मामय झाल्यानंतर, मग ती त्रिपुटी देखील उरत नाही. पण ही जी सृष्टी, माऊली सांगत आहे की ही जी सृष्टी आहे, ऐश्वर योग असा आहे की परमात्मा या सृष्टीमध्ये आहे, पण ही सृष्टी परमात्म्यात नाही आहे. ही सृष्टी नाशिवंत आहे, नश्वर आहे. परमात्मा आणि त्याचं चैतन्य हे शाश्वत आहे, आणि हे जे शाश्वत चैतन्य असते, हे शाश्वत चैतन्य सद्गुरूच्या माध्यमातून प्रवाहित होत असते. सद्गुरूच्या माध्यमातून हे शाश्वत चैतन्य प्रवाहित होत असते. सद्गुरू कोणी माणूस नसतो, सद्गुरू हा कोणी माणूस नसतो, हे कोणी शरीर नसते. सद्गुरू कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. सद्गुरू हा कॉन्सेप्ट म्हणजे, सद्गुरू हे हा चैतन्याचा झरा आहे. चैतन्याचा जो झरा आहे त्याला सद्गुरू म्हणतात, त्या माणसाला म्हणत नाही. माणूस तर ते शरीर आहे, आणि शरीर नश्वर आहे, आणि प्रत्येक शरीराचे दोष आहेच आहे. मग ते श्रीरामचंद्राचं शरीर असेल, किंवा श्रीकृष्णाचं शरीर असेल, गौतम बुद्धाचं शरीर असेल, किंवा तुमचं आमचं शरीर असेल, असं समजू नका की हे ज्यांना आपण आदर्श म्हणतो त्यांचं शरीर दोषमय नाही किंवा निर्दोष आहे, असं समजू नका. प्रत्येक शरीरात शरीर आहे, तर शरीराचे दोष आहेच आहे. मग आदर्श कशाला म्हणतो आपण? आदर्श आपण म्हणतो त्यांच्या कृतीला, त्यांच्या कर्मांना, त्यांच्या वागणुकीला, त्यांच्या बिहेवियरला, आणि त्यांच्यातून वाहणाऱ्या चैतन्याला, ते आदर्श आहे. तर सद्गुरू हा चैतन्याचा झरा असतो, आणि म्हणून गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म हे काही खोटं नाटं लिहून ठेवलेलं नाही आहे, हे अनुभव करून पहा. गुरु हा साक्षात परब्रह्म असतो, आणि स्वतःच स्वतःचे गुरु होणे हे आपलं उद्देश आहे. ते कसं होईल ते पुढील भागांमध्ये येईल, त्यावेळी आपण त्याच्याबद्दल विस्तृतपणे बोलूया. आज वेळेची मर्यादा झाल्यामुळे आपण इथे थांबणार आहोत. थांबायच्या आधी जी ओवी आपण आज घेतलेली आहे, 23वी ओवी, तिचं एकदा उच्चार करूया. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्य विण काही दृष्टत्व असे. जर दृश्यच नाही तर मग दृष्टी नावाचा कोणता पदार्थ असणार? आणि जर दृश्यच नसेल तर पाहण्याची क्रिया होणारच नाही, आणि जर पाहण्याची क्रियाच नाही झाली तर मग दृष्टत्व नावाचा कोणता पदार्थ उरेल? म्हणून या सर्व गोष्टी त्या त्रिपुटीमध्ये विलीन होतात. आज इथे थांबूया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.